केवढे हे क्रौर्य. मूळ लेखक गी द मोपासा, अनुवाद रवींद्र गुर्जर. जगात चित्रविचित्र अपघात आणि भीषण घटना नेहमीच घडत असतात. त्यातल्या काही खरोखर अंगावर काटा आणणारे असतात. महायुद्धाच्या काळात तर त्यांचे प्रमाण खूपच दिसून येते. काही वेळा निव्वळ गैरसमजुतीने निरपराध लोकांना शत्रू समजून त्यांचा छळ केला जातो. अनन्वित अत्याचार होतात. सैनिकांना दिवसेंदिवस उपासमार सहन करावी लागते. प्रसंगी ते एकमेकांच्या जीवावर उठायलाही मागेपुढे बघत नाहीत. कसं ते पहा. केवडे हे क्रौर्य. आल्हाददायक रात्रीच्या सावल्या हळूहळू पसरत होत्या. महिला मंडळी बंगल्याच्या दिवाणखान्यातच थांबली होती. पुरुष बाहेरच्या बागेतल्या खुर्च्यांवर बसले होते. काही जण फिरत होते. टेबलावर वाईनची बाटली आणि पेले ठेवलेले होते. धूम्रपानही सुरू होतं. अंधारात पेटलेले चिरूट चमकत्या डोळ्यांप्रमाणे दिसत होते. आदल्या दिवशी तिथल्या पाहुण्यांच्या डोळ्यांसमोर झालेल्या भीषण अपघाताबद्दल ते बोलत होते. एक गाडी नदीत कोसळून दोन पुरुष आणि तीन स्त्रिया असे पाच जण खोल पाण्यात बुडून मरण पावले होते. जनरल दी एक्स एक्स एक्स.
होय, अशा गोष्टी क्लेशकारक आहेत, पण त्यांना भीषण म्हणता येणार नाही. भयानक.
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?